ऑलराईट, सो आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी मंदार पार्थ, माझा मेहुणा, माझी सासू स्वाती, अँड देन माझी आजी सासू, अँड देर इज प्रतीक. सो आम्ही सगळेजण मिळून आज अंधळी श्रद्धा या विषयावर बोलणार आहोत. आपण सुरू करूया स्वाती काकूला एक प्रश्न विचारून. मला सांग, आज काय झालं?
आजपेक्षा त्याची सुरुवात काल झाली. काल नेहमीप्रमाणे मी पान घ्यायला रात्री 10 वाजता बाहेर पडले. जाताना जिन्यात मला आमचे 2 यंग तरुण मुलं जे आमचे शेजारी आहेत ते जिन्यात वर येताना 5 झाले आणि खाली गेले तर दारात 2 बिस्लेरीच्या बाटल्या, म्हणजे पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, ज्याच्यात काहीतरी लाल रंगाचं द्रव्य होतं. म्हटलं मुलांनी एक्स्ट्रा ब्रिझर होते तिथे ठेवले की थोड्या वेळाने येणार आहेत आणि मित्रांबरोबर घेऊन जाणार आहेत असं म्हणाल आणि मी हसले मनात आणि तशीच पुढे गेले. आज संध्याकाळी आले परत तर त्या 2 बाटल्या होत्या आणि त्याच्या जोडीनी आणखीन 2 बाटल्या तिथे ओळीनी आमच्या भिंतीच्या लगेच लावलेल्या होत्या.
बाटल्या
हो, म्हणजे कारण का आता 2 पेक्षा अधिक झाल्या होत्या
आणि रंगीत पाणी असलेलं
आणि तसंच रंगीत लाल पाणी होत. आता मला काही कळेना की ह्याच्या मागे कोण काय, म्हणजे काय घट, म्हणजे कशासाठी या अशा ठेवल्या गेल्या आहेत. तर मग मी आमच्या वॉचमनच्या बायकोला सुजाताला विचारलं, सुजाता आपल्या दारात कोण ठेवतो ह्या बाटल्या? तर ती म्हटली की आपले एक शेजारी आहेत, ते सकाळी फिरायला जातात तेव्हा कुत्री येतात आणि त्यांच्यामध्ये कुंकू हे पाण्यात मिसळून बाटलीत घालून ठेवलं तर कुत्री येत नाहीत. आणि मी जी अवाक झाले की आज कालच्या काळात प्रभात रोड वरती राहणार एखादं कुटुंब
या पद्धतीने विचार करू शकत. सो त्यामुळे ती आंधळी कोशिंबीर ही आंधळी श्रद्धा आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये.
श्रद्धा, विश्वास का भ्रम, मला ह्यातलं आता काहीच कळेल असं झालंय. ह्याच्यातलं मी सायन्स शोधायचा प्रयत्न केला तर तो कुठे मला लागू पडला नाही.
कारण का कुत्र्यांना तर सगळं ब्लॅक अँड व्हाइटच दिसत असतं ना, त्यांना काय कळतं लाल कुंकू घातलंय पिवळी हळद घातली
हो
आणि वास
पडली. पहिल्यांदा ज्या काल रात्री बाटली पाहिली मला वाटलं की पेट्रोल होतं आणि मला तिथे गाडी पार्क केली दिसली. सो मला वाटलं की असेल कोणीतरी काही गाडी बंद पडली असेल म्हणून पेट्रोलची बाटली ठेवली असेल. मग त्याच्यानंतर मला अजूनही दिसली आणि मला ते खूप पिक्युलियर वाटलं कारण का ते असे इन्स्टॉल केलेले की म्हणजे असं खूप रिच्युअलिस्टिक वाटलं मला असं ठेवलेलं कोणीतरी काहीतरी.
म्हणजे मला, मी तर क्षणात, म्हणजे माझ्या 15वी गल्ली ते रविराज हॉटेल हा जो काही प्रवास होता त्याच्यामध्ये माझ्या मनात एक घटना येऊन पण गेली की पुण्यात एकदा एक अफवा पसरली होती की कोणतरी बाईचे असे पायाचे ठसे येतात आणि मग तुमच्या घरात काहीतरी वाईट घडत.
स्त्री तुंक बावगी टाइप्स,
करेक्ट.
ओ माय गॉड.
आणि
स्त्री कल आनामध्ये
हो
लाल
चढ आणि असं काहीतरी
मला आठवतंय
की तुमच्या दारावर खून येते
असे पायाचे
ठसे. हका मारते लाल फुलीक
मारते लाल फुल्या
हातामारी राईट. सो पुण्यामध्ये हे घडलेलं आहे. आय रिमेंबर मी स्कूल मध्ये असताना झालं होतं.
म्हणजे हे हारिकू नाही तो कोण मुराका तो कोरियन रायटर कोण
जपानी
तो त्याच नाव काय मी नेहमीच गोंधळ करते पण तो आपण नंतर शोधून काढतो. नाही ते कसंच खूप वियर्ड कोरियन गोष्टी लिहितो की ज्याच्यात काहीतरी एंड असा. हा मुराकामी.
हा मुराकामी.
हा तर तसं ते हकामारी झाले आपल्याकडे. तर मला त्या गोष्टीची आठवण झाली आणि मी माझी मुलगी तेव्हा वल्लरी लहान होती तर ती हकामारी म्हणे दारावर फुली मारून जायची. हा ही घटना होती.
आई रिमेंबर त्या लाल खुणा मला आठवतात अजूनही. अजूनही काही वाडे जर का जुने असतील किंवा असतील तर त्याच्यावरती त्या लाल खुणा असणार
आहेत. आणि आमच्याकडे काय झालं होतं, आमच्या फुटपाथ वरती लाल पावलांचे ठसे होते. म्हटलं दिस इज नेक्स्ट लेवल ऑफ हकामारी, डायरेक्ट पावलांचे ठसे. आणि त्यांना सांगितलं म्हणजे इथे प्रत्यक्ष येऊन गेले, फक्त खून नाही ती तिची पावलांचे ठसे पण आहेत, सो बी वॉर्न्ड. असं सगळ्या मुलांना मी धमकी दिली होती की शाणं वागा नाही तर हाकामारी आपल्याकडे गेलेली आहे. आणि नंतर ऑफकोर्स कळलं की कुठल्या तरी शेजारच्या बिल्डिंग मध्ये पेंटिंगचं काम होतं आणि त्या पेंटरचे पायाचे ठसे उमटलेले होते. म्हणजे इतकं त्याला सिम्पल लॉजिकल उत्तर होतं. पण हो, हे जेव्हा अशी भीती घातली तेव्हा त्याचा थोडा काळ तरी परिणाम मुलांवर झाला होता. त्यामुळे आई वडील म्हणून आम्ही खूप वेळा असं ह्या अंधश्रद्धेचा आम्ही आधार घेऊन शिस्त लावायचा प्रयत्न केलेला आहे.
पण अख्ख्या पुण्याला, अख्ख्या पुण्याला म्हणजे सगळ्यांच्या दारांवरती लाल खुणा लावून साधारण सगळेजण शाळेत पण जाणार नाही, शिक्षण पण घेणार नाही, रात्री पण बाहेर पडणार नाही. दिस इज जस्ट नेक्स्ट लेवल ऑफ
अशी एक. मला फारसा अंधश्रद्धेवरती विश्वास नव्हता किंवा लकी चार्म्स वगैरे वरती काय विश्वास नव्हता.
अंधश्रद्धेवरती विश्वास ह्याच्यावर आपण विशेष नंतर चर्चा करू
नाही. पण
मला अंधश्रद्धा नव्हती
किंवा मला अंधश्रद्धा नव्हती शिवाय एक गोष्ट जी माझ्या बाबांनी मला सांगितलेली की शनिवारच्या दिवशी नख आणि केस कापायचे नाहीत. आणि खूप वर्षांनंतर मी बँगलोर मध्ये एकटा राहत होतो, शिकायला गेलेलो मी तिथे कॉलेजसाठी, आणि शनिवार होता आणि मला कुठेतरी बाहेर पार्टीला जायचं होतं आणि माझी नख वाढलेली आणि म्हणलं मला नख कापायला लागतील आता. आणि मग मला असं आय हॅड अ मोमेंट की मला असं आय हॅड टू मेक अ बिग डिसिजन की हो मी आता ही अंधश्रद्धा तोडून नख कापणार आहे शनिवारी.
शनिवारी नख कापणं हे खरंच म्हणजे आजी आता तू सांग मला की शनिवारी नख कापणं किंवा न कापणं याच्याशी काही संबंध आहे का?
शनी ही जी देवता आहे शनिवारची ती तुम्हाला तुमचं वाईट करते
असं शांत
म्हणजे
त्याच्यावर तेल सोडत असतात ते. पण
शनी
जे आहे ते
ऍक्च्युअल व्हर्जन ऑफ हस्त
म्हणजे
नाही. पण आता देव निगेटिव्ह देव आहे ना तो,
हो
मागे लागतो शनी घाबरवतो. शनीवर तेल उतलं तर तो
शनीचं जे मंदिर आहे जिथे मी गेलेलो शिंगणापूरमध्ये तिकडची सर्वात अमेझिंग गोष्ट होती म्हणजे त्या गावात कुठल्याही घराला दरवाजे नसतात.
आय नो आय नो आय एम हर्ड इट. पण आता आधी
मी चौथी पाचवी वगैरे असेल
तेव्हा त्यांच्या घरात सोडण्यासारखं काही नव्हतं.
मला तेवढं त्याच
कारण दॅट वॉज सर्वात म्हणजे शहरातनं कोणीही शनिशिंगणापूरला गेलं असेल आणि दाराला कुलप कड्या काही नाहीत याचं आश्चर्य होतं. पण आता लागलेली आहेत एक तर कड्या कुलप आणि दुसरी गोष्ट अशी की तेव्हा नसण्यामागचं कारण होतं की घरात चोरण्यासारखं काही नव्हतं आणि त्यामुळे चोर येऊन चोरणार काय.
आणि शनी शिंगणापूरमध्ये आपण चोरी केली तर आपलं तर आणखीनच माझे आयुष्यभराचं
होईल. तोपर्यंत शिंगणापूर हे असं टुरिस्ट लोकेशन झालं नव्हतं, सो ते त्यातल्या तिकडची लोक होती सो एकमेकांना ओळखत.
आय रिमेंबर देर वॉज अ पिलर ऑन एक असं चौथऱ्यावरती एक दगड असा उभा दगड एक होता ते पिक्चर त्याचं खूप क्लिअर आहे. आणि ते म्हणजे केशरी रंगाचं वगैरे नव्हतं.
पण एक तुला सांगते की अंधश्रद्धा किंवा ह्या आपण निर्माण करू शकतो. जसं ही हाकामारी झाली ना तर आमच्याकडे घरात कसं व्हायचं की बाबा आईला हाक मारताना अगं इकडे ये असं म्हणायचं आणि अगं जरा ये ग अगं तू आलीस का अगं ये नाही जे पोरं काय करतायत बघ असं बाबा नेहमी मुलं खेळत असायचे आणि आमची मुलं आणि आजोबा असं आजीला हाक मारायचे आणि मुलांना आणि सगळं अगं म्हणजे कोण कारण का आजी इथे ये असं कधीच बाबा बोलले नाहीत ना. तर त्यामुळे ही कोणतरी अगो येणार आहे अगो म्हणजे कोणतरी आहे सडनली अगो
बिकेम
समथिंग दॅट वॉज इनव्हिजिबल दॅट हॅड नो फॉर्म बट ती आली की आपण
आजी यू वेअर द गोस्ट.
आमच्याकडे एक मास्क सारखा होता
त्याला ते अजूनही सुद्धा असेल झाडाचं खोड होत, त्याला डोळे पांढरे काढलेले आणि हे करून तो बैल होता, ते दात सगळे असे पांढरे काढले. तर ती जेव्हा जेव्हा होती तेव्हा ही सगळी पोर टरकायची अक्षरशः.
आजीच्या खोलीच्या बाल्कनीत म्हणजे घराच्या एकदम कॉर्नर मध्ये त्या आगाची मूर्ती होती. ती
म्हणजे आगाची मूर्ती नाही, ते खोडाची
मूर्ती होती जिला आग म्हणायचे
सगळे. ही आग आहे.
सो त्याला फॉर्म दिला गेला.
एक जनरेशन लेटर तिला फॉर्म आलेला आणि मला सगळे मोठे बहीण भाऊ म्हणायचे की हा तिथनं आतनं त्या खोलीतनं काहीतरी आणणं वगैरे. आणि लाईट बंद असायचे. अग ज्या खोलीत असेल आणि लाईट
नसते
पळत पळत करत यायचे. अग त्या खोलीत आहे
काळ खोड आणि त्याची गोष्ट आहे. पण शनी शिंगणापूरचं सांगताना शनी शिंगणापूर मध्ये अजूनही बायका जाऊन तेल घालत नाहीत. बायकांना अलाउड
नाही. पण मध्ये मोठी त्याची चळवळ झाली होती. म्हणजे एका
लीडरनी
जाऊन ऍक्टिव्हिस्टनी जाऊन तिथे एंट्री केली आणि त्याच्यानंतर आता ते जायला सुरुवात झाली. पण दिस इज ऑल्सो म्हणजे बायकांनी अमुक एका ठिकाणी जायचं नाही, अमुक एका देवळात जायचं नाही, अमुक एक देव त्यांना बाधेल, गर्भधारण केली असेल तर जायचं नाही.
मला शॉक असं माहितीये का, मी म्हणजे आजी आणि मीना त्या जस्ट वृंदावनबाग मध्ये शिफ्ट झालेल्या आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो आई बाबा आणि किचन मध्ये त्यांचं देवघर होत आणि नेहमीसारखे आम्ही म्हणलो चला पाय पडायला जाऊ देवाकडे. आणि आई म्हणली नाही मी नाही येणार. आई असं का हवं तू का नाही येतेस? अँड शी वॉज लाईक आय वॉन्ट माय पीरियड. आणि म्हटलं ओ हे असं पण
असतं.
शक्यच नव्हतं तेव्हा. पण
असे काही मज्जा असू शकतात
की कार्तिकाच्या मंदिरात बायकांना अलाउड
नसतं.
पण ऍक्च्युली पिरियड जेव्हा सुरू होतात स्त्रियांना तेव्हा काहीतरी हा नाही. पण जेव्हा पहिल्यांदा पिरियड येतात तेव्हा काहीतरी देतात ना गोड खायला का सणासारखा साजरा
करतात.
देर आर स्कूल्स दोज हु आर सेलिब्रेटिंग राईट नाव एज की जेव्हा पिरियड असेल चालू इट्स अ मंथली सायकल. तर जेव्हा तो चालू होईल त्याच्यानंतर त्या मुलीला कम्फर्ट वाटावा किंवा तिला छान वाटावं आराम मिळावा या दृष्टिकोनातनं ऍक्टिव्हिटीज करणाऱ्या आणि खूप जास्त प्रसन्न वातावरण ठेवणाऱ्या अशा ऍक्टिव्हिटीज करणाऱ्या स्कूल्स आता झाल्या.
आणि इनिशियली सुद्धा जेव्हा तुम्हाला म्हणजे सोहळं पाळलं जायचं की तू हे करू नको तर कशाची भीती. जसं मग अगेन आपण कमिंग बॅक टू अग तर तिकडे जाऊ नका किंवा तुम्हाला इजा होईल किंवा काहीतरी होईल असं ही पहिली धारणा असेल किंवा तुला आराम पाहिजे. पण घरच्या पुरुषांना कसं सांगायचं? हा तर मग ते कुठल्या तरी एक्सेप्टेबल फॉर्म मध्ये सांगणं तर सोहळं आहे म्हणून ती करू शकत नाही. हा तर मग आयदर आता असं माझा अंदाज आहे की पुरुषांना कसं त्याच्यापासून ते एक्सेप्ट करायला कसं लावायचं की आज तिला आराम दिला पाहिजे किंवा आज तिला विश्रांती दिली पाहिजे. तर ते मग अछूत केलं की त्या वेळात
डोंट टच
तू
कशाला केलं नाही तर परत आंघोळ
कर सगळं केल्याशिवाय ती स्वच्छ.
एकूणच देव म्हणा किंवा दानव म्हणा किंवा या सगळ्या संकल्पना हळूहळू फुगवत जाऊन ते खेळासारख्याच केल्यात ना. म्हणजे वाहतुकीचा खेळ जसा खेळ
देश चांगला असेल तर तो नंतर त्याच्या एक रूढी परंपरा आणि मग काय त्याची रीत भात करत त्याचं एक होऊन जात. पण पर्सनली माझं मत विचारशील तर कोणाची तरी श्रद्धा आहे की इथे बायकांनी येऊ नये तर आपण ती का नाही पाळावी? ती श्रद्धा मोडण्यामध्ये मला स्त्री म्हणून काय मला शनीला नमस्कार केला नाही तर बाकीचे वार काय नाही आहेत का?
हो बट एका बाजूला असंही वाटतं की का ते पाळावं. म्हणजे वर्षानुवर्ष चालत आले म्हणजे प्रथा आणि परंपरा आणि रूढी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या तिन्ही शब्दांना बुरसटले पण आले किंवा काळवणले पण आले. हे का आलंय? कारण ते खूप घट्ट आणि त्याला पकडून
पण सगळेच उंबरठे ओलांडले पाहिजेत असं नाहीये.
आणि आता
म्हणजे काय
आयडेंटिटी डिबेट.
हा कारण काय होतंय की जर का तो देव मानला आणि त्या देव म्हणजे ती व्यक्ती असं जरी आपण म्हटलं की त्याच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्या ह्या आवडी आहेत, त्याच्या त्याला ह्या ना आवडत्या गोष्टी आहेत, तर ह्युमन बिईंग म्हणून आपण ज्याला न आवडणाऱ्या गोष्टी मुद्दामून करू का?
हे गाईज, आपण 30 सेकंदाच्या ऍड ब्रेक नंतर भेटूयात.
नाही पण
मग माझं तेच आहे की जर का इफ वी ह्युमनाइज आर गॉड अँड से
विच राजाडेड
फॉर ह्युमनाइज केलं, त्याला एक काहीतरी दिलं तर त्याला आवडत नाही, तर त्याच्यावर ठट्टाने आपण जायला, त्याला जर का गोष्टीत आहे की त्याला स्त्रिया आवडत नाही. मी मुद्दामून दुसरा बाजूचा विचार स्त्री म्हणून मांडतोय की मी मुद्दामून जाऊन एखाद्या पुरुषाला एक गोष्ट आवडत नाही ती त्याच्यावरती का लादायची? मी जर का शनीला एक पुरुष म्हणून बघितलं तर मी एक स्त्री म्हणून त्याच्या समोर का जायचं? त्याला आवडत नाहीत स्त्रिया.
हो पण मग अशा पण काही गोष्टी आहेत म्हणजे नाही का, आता लाईक कमिंग फ्रॉम माय एक्सपिरियन्स, आम्ही अंदमानला गेलो होतो फॅमिली पिकनिक साठी आणि गेट लाईक अमेझिंग टोटल कटलेट सोबत आहे आणि मग मी ऑर्डर केले आणि मग सगळ्यांनी एक एकाच खाल्ला बर का, आणि खूप सुंदर आहे, खूप छान आहे, लाईक व्हॉट इज दिस, आणि मी सांगितलं टोटल कटलेट आहे अँड एव्हरीवन वॉज इन शॉक, लाईक म्हणजे आपण आता कासव खाल्ला आणि मी म्हटलं नाही तो टॉर्टाईज असतो आपण मंदिरात ठेवतो, हा टर्टल आहे, हे वेगळा, हा वेगळा प्राणी
आहे.
पण नाही, एव्हरीवन वॉज लाईक नाही आपला धर्म भ्रष्ट झालेला आहे, हा तुझ्यामुळे झालाय. अँड आमची ट्रिप लेजिट तिकडे कॅन्सल झाली, आम्ही परत आलो ट्रिप कॅन्सल करून, आम्ही गावाला गेलो आणि आम्ही असं मला 55 असं 8 तास हवनामध्ये वगैरे बसवलं होतं बरं का, हवन करत आणि सगळे खात बसले होते आजूबाजूला. आणि ते झाल्यानंतर माझे जे चुलत आजोबा होते वॉज लाईक बेड इन बेड फॉर लाईक 2-3 इयर्स, ते काहीतरी 2-3 आठवड्यानंतरच वारले आणि ते सगळं माझ्यावरती आलं कारण मी टॉर्टॉइस खाल्ला किंवा टर्टल खाल्लं. आणि मग त्यानंतर मग आमच्या असं झालं की आमच्या फॅमिलीमध्ये की हे पाहिलं का म्हणजे आपण जे करतो त्यामुळे बाकीच्या त्रास होतो, मोठ्यांनी असं युज केलं हे सगळं की आपण चुकीचं खाल्लं, मे बी तुम्ही एक धर्माबाहेर जाऊन काहीतरी केलं की आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे.
पण ही प्राण्यांवरती वेगळी अंधश्रद्धा लागणं सीम्स लाईक अ कॉमन
प्रॅक्टिस. म्हणजे स्ट्रे डॉग्स
काय, कलू काय, मांजरी कोचं पाणी, काळ्या मांजरी. सो
म्हणजे मला आठवतं की मी 7वी-8वीत असेल, आमच्याकडे ऑलरेडी घरात 2 कुत्री, 2 पोपट आणि 2 लव्हबर्ड्स होते
आणि खूप माणसं
आणि आम्ही 4 बहिणी आणि आई वडील असे आमचं कुटुंब आणि आजी पण, पण आमची बाबांची आई तर ती पण असायची आमच्या बरोबर. आणि मला लॉ कॉलेज रोडवर खेळायला जायचे, तिकडनं येताना आमच्या गुलमोहराच्या झाडाच्या पायाशी लपलेलं मागे एक काळं मांजराचं पिल्लू दिसलं आणि त्याच्या पायाला जखम झाली होती. म्हटलं ऑब्व्हियसली कोणीतरी दगड मागलेत की काळं मांजर अपशकून असणार आणि त्याला कुठून तरी हकलून काढलंय. आणि मी त्याला घेतलं, आता घरात तो एक अल्सेशियन कुत्रा मोठा आणि एक कॉकर स्पॅनियल कुत्रा. आता म्हटलं ते नंतर माझ्या खरं म्हणजे मनात विचार पण आला नाही की कुत्र्यांचं काय होईल, ह्या आता मांजराचं काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्याला उचलून मी घरी घेऊन आले. आणि मग चर्चा आमची झाली की काय झालं असेल, तर मी म्हटलं बहुतेक बाबा त्याला अपशकून म्हणून कोणीतरी दगड मारलेला दिसतोय तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. मग बाबांनी त्यांना त्याचं नामकरण करून टाकलं, आजपासून ह्याचं नाव शकून ठेवायचं, हा आपल्या घरातला चांगला शगून आहे. आणि तो राजा सरकार राहिला आमच्या घरात, बोका होता आणि
सो सिग्निफिकंट
अगदी
मनी तेवढ्या कारण का तिचं नाक कापलं होतं खूप असताना,
नाक एका बोक्याने तिचं तोंडाला चावा घेतला होता आणि तिचं नाकाचा जो स्पॉन्जी पार्ट असतो तो खाऊन गेला, त्यामुळे ही मनी म्हणून आता तिचं नाव शूरपण ठेवलं
किती अंधश्रद्धा म्हणजे आता रेलिव्हंटच नाहीये. लाईक आता फॉर एक्झाम्पल आता मी घरी समजा बसलो आणि माझा भाऊ शिट्टी वाजवतोय
हो संध्याकाळी
संध्याकाळी शिट्टी वाजलो की साप येईल
काय सांगतोस
हो हो हो
आपण कुठे कुठे राहतोय आपण आधी तर दुसऱ्या मजल्यावर वगैरे राहतो साप कुठून येणार
नाही त्याच्यात दोन तीन गोष्टी आहेत एक हे अलीकडच्या काळामध्ये आलेले मला असं वाटतं की ही गुंडगिरीच्या जवळ जाणार म्हणजे जे गुंड आहेत ते शीळ वाजवतात शीळ घालतात किंवा मुलींची छेड काढणारे ते शीळ घालतात असं एक डोक्यात बसलेले सो तू मवाली किंवा गुंड आहेस का शीळ काय घालत बसलाय संध्याकाळच्या वेळात म्हणजे संध्याकाळच्या कट्ट्यावर तर दॅट बिकेम समहाव म्हणजे ते व्हर्जन ऑफ स्टोरीज मध्ये मला की साप शिरेल घरात की मग बाप रे
बेसिकली अंधश्रद्धा ही एक अशी गोष्ट होती विच मेड यू की त्याच्याने तुम्ही काहीतरी वाईट तुमची सवय असेल तर ती नाही करावी का असं काहीतरी
सगळ्यात मनान म्हणजे अनसायंटिफिक अंधश्रद्धा की नागपंचमीला नागाला दूध देणे दूध कोण देत
मरेल
तर मॅमल्स आर द ओनली अॅनिमल किंगडम मधली एक स्पीशीज दॅट गिव्ह बर्थ आणि रेज देअर चिल्ड्रन विथ मिल्क साप हा मॅमल नाही आहे त्यांनी दूध करतात ते अंडी घालतात पीठही नाही मग ते हे कुठून आलं का आलं बाबा त्यापेक्षा त्या तो कोण गारुडी त्याला एक बाटलीवर दूध द्या का तांब्यावर दूध द्या
त्याच्याकडे जात असणार
त्याच्याकडे जायला पाहिजे ते ऑफिशियली त्याला देण्यापेक्षा ते त्याच्यावर वाया घालून का तिकडे द्या तर म्हणजे ह्या काही गोष्टी म्हणजे काही काही अंधश्रद्धा आपण डायरेक्टली अनसायंटिफिक आहेत आणि एखादं दान द्यावं ह्याच्यासाठी काहीतरी कारण असावं की त्या निमित्ताने त्याच्याकडे दूध जाईल असं मी खूप चांगला विचार करून त्याचा विचार करायचा की त्याच्या मागे सारखेच काहीतरी खोटे डावपेच आहेत कोणाला हिणवणं आहे कोणाला कमी देखणं आहे हे नसावं कारण का कुठलाही धर्म माझ्या मते कुठल्याही ह्युमन फॉर्मला स्त्री किंवा पुरुष याला कमी लेखण्यासाठी केलेलाच नसू शकतो आपण त्याचं इंटरप्रिटेशन तसं करतो आपल्या सोयीनी आणि काळाप्रमाणे ती सोय बदलत जाते मग सोळं सुटत गेलं आणि मग काहीच ठिकाणी सोळं चालतं आणि काही ठिकाणी चालत नाही मग असं ते हिपोक्रिटिकल वागणं सुरू होतं मग कधी कुंकू चांगलं कधी टिकली तर टिकली असं मी नेहमी म्हणायचे
हो आणि नाही म्हणजे टिकली म्हणजे कुंकू लावायचं कारण का मग तुम्हाला काहीतरी भुवयांच्या मध्ये एक जागा आहे जी खूप नाजूक आहे आणि मग हा त्यातनं तुम्ही रेस करता वगैरे वगैरे काहीतरी तिथे एनर्जी क्रिएट होते वगैरे ते सायंटिफिकली तसं काही प्रूव्हन फॅक्ट म्हणून नाहीये पण एका धर्मामध्ये म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की नाही नाही तिथे आहेच ते सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे तुम्ही तपासून बघा खूप परदेशातन शास्त्रज्ञांनी बरं आपल्याला परदेशातल्या शास्त्रज्ञांचं अप्रुव्हल लागतं की तिथे सगळ्यासाठी
स्वाभिमाशी आता म्हणाली तसं इट्स अबाउट कन्व्हिनियन्स की जे सोयीप्रमाणे तुम्हाला पटतं जे रोजच्या आयुष्यात तुम्हाला फॉलो करता येतं तेवढंच तुम्ही करता फॉलो
हो
म्हणजे साबुदाणा हा प्रकार आपल्याकडे कधीच नव्हता
तो उपासाला अचानक खायला
साबुदाणा मी खूप विचार करते की कधी सुरू झाला साबुदाणा आपल्याकडे उपासा का साबुदाणा सॅगो हे झाड आपल्याकडचं मूळ झाड नाहीच आहे त्याच्या चिकापासनं बनवण्याची यंत्र आणि प्रक्रिया ही तेव्हा नव्हतीच कदाचित तेव्हा तांदळाचाच करत असतील वऱ्यासारखाच प्रकार असेल पण नंतर हा जास्ती प्रोसेस्ड फूडचा फॉर्म आला असेल जो जास्ती सोयीस्कर होता पण म्हणजे काय होतं एका पॉइंट नंतर ना थोडं शिक्षण झाल्यानंतर कुठलीही अंधश्रद्धा पाळायला लॉजिकल प्रोसेसेस टू त्याच्या मागचं काहीतरी एक शास्त्रोक्त उत्तर शोधणं हे
जस्टिफिकेशन दिलं
तर सगळ्यांना
की सायन्सला जास्ती महत्व दिलं जातं ओव्हर अ रिलिजियस
बिलीफ
सायन्स ऑल्सो बिलीफ फिजिक्स मध्ये काय मला पार्टिकल दिसतात का मला थोडी दिसतात मी विश्वास करतोय की इथे
पार्टिकल आहे
आणि असं काहीतरी घडतंय देवाचं तसंच आहे
सो तुम्ही सायन्स और रिलीजन ह्याच्यावरती नेहमीच चर्चा झाल्या पण सायन्स इट सेल्फ कॅनॉट बिकम अ रिलीजन
बरोबर
सेम की नाही कारण उगाच कैची सोबत खेळणार कडी वाजू नको घरात भांडणं होती
कडी वाजू नको
हो घरात भांडणं होती
कडी वाजवायची नाही कात्री
हातात मीठ द्यायचं नाही डिरेक्टली
हो डिरेक्टली हातात मीठ द्यायचं नाही पण मला त्याच्यात काहीतरी गोष्टी दिसतात कायमच म्हणजे जसं की मी समजा जर का काय घरातला एक कठोर नवरा आहे आणि बायकोनी मीठ डिरेक्टली दिलं ते सांडलं किंवा तिने ताटामध्ये जेव्हा वाढलं तेव्हा ते डायरेक्ट भातात वाढलं मग ते जास्त झालं किंवा कमी पडलं मग मला परत उठून घ्यावं लागलं समथिंग लाईक दॅट आणि मग ते जुने जे असे सिनेमे बघतो ना पण की ज्याच्यामध्ये नवरा बायकोवर चिडला आणि भांडला वगैरे वगैरे तत्सम काहीतरी घटनांशी ते निगडीत असू शकतं
पण त्याच्यात माहिती
आहे सॉल्ट टॅक्स बद्दल पण असू शकतो की मीठ हे सगळीकडे उपलब्ध पण नव्हतं
हो
मीठ कुठून तरी समुद्र काठावरच येऊ शकत होत
मला वाटतं शेंदेलोन पांदेलोन जास्त असायचं
सेंधव आणि हे मिठाचं सो तुमच्या शरीराला एक मिठाची एक गरज आहे सॉल्टची तर ते जपून वापरा जर का कुठून तरी येत असेल त्याच्या काहीतरी मीठ वॉज ऑल्सो अ लक्झरी आयटम विच केम एज प्युअर सॉल्ट
दिस इज अ नाईस थिंग
आय थिंक ह्याला जास्त किंमत येते तेवढंच तिथे ताटात त्याची जागा असेल
आपण
पण आय म्हणजे मी विचार करताना म्हणते की सगळं कुठलीही गोष्ट घडायला त्यावेळेच सोशो पॉलिटिकल इकॉनॉमिक कल्चरल हे चारही ऍस्पेक्ट जर का बघितले तर ती रूढी किंवा परंपरा का बदलू शकली किंवा का नाही बदलली किंवा का त्याला जास्ती वेळ लागतोय आता दारांना कड्याच नाहीत म्हणजे मला आठवतं वल्लरीला जेव्हा छोटी असताना गोष्ट सांगायचे की कावळा चिमणीची चिमणी एक होती चिमणी एक होती काऊ मग त्याचं घर बाजवतं शेणाचं मेणाचं मग त्याचं वाहून गेलं आणि मग कावळा दारात आला मग कावळ्यांनी काय केलं बेल वाजवली मग इथेच गोष्ट
कावळ्यांनी बेल वाजवली तिथे
गोष्टी पण अशा बदलल्या हळूहळू अशा रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा पण या नवीन ज्या जन्माला येत आहे ती बाटलीमध्ये कुंकू घालून दारात ठेवलं तर कुत्र येणार नाही ह्याच्यावर ह्या कुठून उपजत झाल्या
असं
मी विचार करते आणि मला खरंच जाऊन माझ्या या मुलाने तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली हे मला संशोधन करण्यात खरंच म्हणजे इंटरेस्ट आहे अभ्यास करायचा की ही तुमच्या मनात भावना हा विचार कुठला स्रोत आहे हा आणि त्याला मी कसं बुजवू शकते
सो मला आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना अपील करायचंय की तुमच्या अंधश्रद्धा तुम्ही ऐकलेल्या पाहिलेल्या पाळलेल्या ज्या कुठल्या असतील त्या आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा आणि आजचा पॉडकास्ट कसा वाटला हेही आम्हाला कळवा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय थँक्यू थँक्स अ लॉट
गुड नाईट
गुड नाईट